होता एक वेडा मुलगा, तिच्यावर खूप प्रेम करायचा. आठवण तिची आल्यावर कविता करत बसायचा.